सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्रा है तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये ओव्हरटेकच्या समस्येबद्दल आपण बोलतो आहोत. आणि सध्या आपल्या सोबत एक दिग्गज पर्सनॅलिटी आहे, एसीपी रमाकांत महिरे. सर खूप खूप स्वागत आहे मॉर्निंग नंबर वन मध्ये. ह्या एकूणच ट्रॅफिकच्या समस्येला आपण सगळी मंडळी खूप जास्त जवळून पाहत असतात, काय एकूण अनुभव येतात तुम्हाला लोकांचे ओव्हरटेक संदर्भात, काय काय प्रॉब्लेम ऐकायला मिळतात?
ओव्हरटेकच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर दोन ठिकाणी, एक म्हणजे शहरामध्ये आणि दुसरा हायवेवर. हायवेवरती ओव्हरटेक करत असताना प्रामुख्याने अपघात होणे, त्या दृष्टिकोनातून समोरून जे पण वाहन जेव्हा पुढच्या वाहनाला ओव्हरटेक करत असतो, तिथे त्यावेळी ओव्हरटेक करण्याच्या पूर्वी समोरून येणारं वाहन त्या प्रकारचं आणि किती अंतरावर याचं जजमेंट घेणं फार महत्वाचं. कारण ते जर वाहन स्पीडचा अंदाज आला आणि तुम्ही ओव्हरटेक करत असून तेही जवळ आलं तर मध्ये दोन वाहनांच्या मध्ये सँडविच होण्याची भीती असते. हा एक महत्वाचा भाग. तर त्यात म्हणून त्यासाठी पुढच्या वाहनाला देखील सावध करणं आवश्यक आहे, पुढे चालणाऱ्या की त्याला तुम्ही प्रॉपर सिग्नल दिला पाहिजे, हॉर्न वाजवला पाहिजे, डिपरचा यूज केला पाहिजे, जेणेकरून त्यालाही कळलं पाहिजे की हे मागचं व्हेकल पुढे जाऊ इच्छितो. आणि तो जर खरोखर स्पीडमध्ये नसेल किंवा त्याला घाई नसेल तर त्याला ओव्हरटेक करायला हरकत नाही. बऱ्याचदा कधी कधी असं होतं की समोरच्या वाहनाला अंदाज येत नाही, तोही स्पीड वाढतो, हाई स्पीड वाढतो, तर ते दोघं बरोबर चालायला लागतात आणि समोर वाहन येतात, त्याच्यामुळे अपघात होऊ शकतात. यासाठी या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. आणि त्यासाठी महत्वाचं म्हणजे लेनचा वापर आपण करत असतो. हायवेवरती एक दोन तीन लेन जनरली असतात. पहिली लेन ही हेवी व्हेकल साठी, दुसरी लेन ही लाईट व्हेकल साठी, आणि तिसरी लेन ही ओपन ठेवायची ज्याला ओव्हरटेक करायची आवश्यकता असेल त्या दृष्टिकोनातून. याचा वापर केला गेला तर त्या पद्धतीने आपण अपघात टाळू शकतो.
आणि त्यासाठी पहिली लेन हेवी व्हेकल, सेकंड लेन लाईट व्हेकल आणि थर्ड लेन ओव्हरटेक साठी हे आपल्याला डोक्यात फिट करणं गरजेचं आहे. या सगळ्या फार बेसिक गोष्टी आहेत नाशिक, पण आपण यांना ओव्हरटेक करत असताना बरंच ग्रांटेड घेऊन चालतो गोष्टींना. बोलूयात, अजून बरंच काही जाणून घ्यायचं आहे महिरे सरांकडून. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहो.